नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. खरीप नियोजनासाठी देशात 5 प्रादेशिक विभागानुसार आखणी, केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती. उपराष्ट्रपती आज 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर. रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा. 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मोहन जोशी यांची एकमताने निवड. आज रमजान ईद, 30 दिवसांच्या उपवासाची सांगता आणि चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाला प्रारंभ. आता सविस्तर बातम्या. खरीप हंगामाच्या नियोजनासाठी देशात 5 प्रादेशिक विभागांनुसार आखणी केली जाणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली. खरीपाच्या आखणीसंदर्भात प्रादेशिक परिषदा होतील, त्यामध्ये अधिकाऱ्यांसोबतच कृषी शास्त्रज्ञ, शेतकरी उत्पादक संघ आणि प्रगतीशील शेतकऱ्यांचा समावेश असेल असंही चौहान यांनी सांगितलं. यंदाच्या रब्बी हंगामात गहू तसंच धानाचं उत्पादन समाधानकारक झालं आहे. यासोबतच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कडधान्याचीही पूर्ण खरेदी केली जाईल अशी ग्वाही चौहान यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागात गारपिटीसह पावसानं कापणीला आलेल्या तसंच कापणी झालेल्या पिकांचं आणि फळबागांचं नुकसान झालं आहे. या नुकसानाचा तात्काळ अंदाज घेण्याचे निर्देश पीक विमा विभाग पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना दिल्याचं चौहान यांनी सांगितलं. ते म्हणाले,
कई राज्यों में असमय वृष्टि, कई जगह ओलावृष्टि भी हुई है, जिसके कारण फसलों को नुकसान पहुंचा है. हमने तय किया कि राज्यों के साथ संपर्क करके तत्काल कहां कहां नुकसान हुआ है, तो राज्य सरकार तो अपनी तरफ से सहायता करती है SDRF के अंतर्गत, लेकिन फसल बीमा योजना देखने वाले सभी अधिकारियों को मैंने कहा है कि राज्यों के साथ तुरंत संवाद करें, संपर्क करें, ताकि ढंग से क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट हो सके, नुकसान का आकलन किया जा सके, और अगर नुकसान किसान को हुआ है तो ठीक ढंग से आकलन करके साइंटिफिक तरीके से फिर उनके बीमे के क्लेम बन जाए, ताकि हम अपने किसान भाई और बहनों की मदद कर सकें.
एलपीजीचं देशांतर्गत उत्पादन स्थिर असून पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी दिली आहे. त्या काल दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. गेल्या आठवड्याभरात व्यावसायिक एलपीजीचा 11,300 टन साठा उपलब्ध झाल्याची माहिती त्यांनी दिली. घरगुती ग्राहकांना एलपीजीवरून पीएनजी अर्थात पाईप गॅस जोडणीकडे वळण्याचं शर्मा यांनी पुन्हा आवाहन केलं. त्या म्हणाल्या,
आज की अपडेट में डोमेस्टिक एलपीजी प्रोडक्शन लग रही है और सफिशियंट स्टॉक अवेलेबल है. नेचुरल गैस के संबंध में जैसा हम अभी तक सभी कंज्यूमर्स से अपील करते आए हैं कि जहां पर वो पीएनजी पर शिफ्ट हो सकते हैं वहां हो, इस संबंध में राज्य सरकारों से भी रिक्वेस्ट की गई है, उन्हें भी पत्र लिखे गए हैं.
दरम्यान जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे देशात प्रीमियम पेट्रोलच्या किमतीत प्रतिलिटर 2 ते 2.25 रुपयांनी वाढ झाली आहे. औद्योगिक वापराच्या डिझेलच्या किमतीत 22 रुपये प्रतिलिटर वाढ करण्यात आली आहे. सर्वसाधारण पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अद्याप कोणतीही वाढ झालेली नाही. रोखीच्या व्यवहारांवर कायम खाते क्रमांक अर्थात पॅन देण्याच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. आता बँक खात्यातून वार्षिक 10 लाख रुपये रोख जमा केले किंवा काढले तर पॅन नमूद करणं बंधनकारक असेल. सध्या ही मर्यादा दिवसाला 50,000 रुपये इतकी आहे. 1 एप्रिलपासून हे नियम लागू होणार आहेत. कुठल्याही प्रकारचं 5 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचं वाहन खरेदी करताना, हॉटेल तसंच रेस्टॉरंटचं बिल किंवा सभागृहाचं भाडं जर 1 लाख रुपयांपेक्षा अधिक अदा केलं, तसंच घर जमिनीच्या व्यवहारात संबंधित मालमत्तेचं मूल्य 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर पॅन बंधनकारक असेल. मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईतल्या करदात्यांना नव्या आर्थिक वर्षात घरभाडे भत्त्यासाठी आयकरातून 50% तर इतर शहरातल्या नागरिकांना 40% सवलत मिळणार आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज 2 दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. नागपूर इथल्या महर्षी व्यास सभागृहात आज आयोजित भारतीय युवा संसदेच्या 29व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभाला तसंच रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला उपराष्ट्रपती उपस्थित राहतील. त्यानंतर मुंबईत लोकभवन इथं जैन दीक्षा समारंभाच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. उद्या 22 मार्चला पुण्यात उरळी कांचन इथल्या निसर्गोपचार आश्रमाच्या स्थापना दिन कार्यक्रमाला उपराष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या पक्षाच्या अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे चाकणकर यांनी राजीनामा सोपवला. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं चाकणकर यांनी म्हटलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
ईद उल फित्र अर्थात रमजानीस आज साजरी होत आहे. काल सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यातल्या 30 दिवसांच्या उपवासाची सांगता झाली. आज सकाळी ठिकठिकाणी ईदची विशेष नमाज अदा केली जाणार आहे. दरम्यान ईदनिमित्त आज छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रमुख मार्गांमध्ये सकाळी 5 ते 11 या वेळेत बदल करण्यात आले असल्याचं शहर पोलीस आयुक्तालयानं कळवलं आहे. 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे. नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ सभेत हा निर्णय झाल्याची माहिती परिषदेचे कार्यवाहक अजित भुरे यांनी दिली. 100व्या नाट्य महोत्सवाची सांगता येत्या 24 ते 26 एप्रिल दरम्यान रत्नागिरी इथं होणार असल्याचंही भुरे यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथं आयोजित शासकीय महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त सनदी अधिकारी लीना मेहेंदळे यांची एकमतानं निवड करण्यात आली. पुण्यातल्या सरहद संस्था आणि दिल्लीतलं नवीन महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने 11 तसंच 12 एप्रिलला हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यातल्या महाड इथं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या 14 तळे सत्याग्रहाला 99 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त काल महाड इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन केलं. 14 तळ जलशुद्धीकरण प्रकल्प आणि परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. 14 तळ्याचा हा सत्याग्रह भारताला समतेकडे नेणारा ठरला असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे, कारण भारताच्या इतिहासामध्ये 14 तळ्याचा सत्याग्रह हा समतेच्या कडे भारताला नेणारा अशा प्रकारचा सत्याग्रह राहिलाय. मानवतेच्या दृष्टीनं जेव्हा मानव मानवाला तयार नव्हता त्यावेळेस मानवतेची जाणीव करून देणारा अशा प्रकारचा सत्याग्रह आहे. कधीच आपल्या देशात विषमता येऊ नये अशा पद्धतीनं काम झालं पाहिजे, म्हणूनच आजच्या दिवसाचं महत्व आहे. आपल्या येणाऱ्या पिढ्यांना समता आणि विषमतेने झालेलं नुकसान या दोन्ही गोष्टी कळल्या पाहिजेत, या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा आहे.
या सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाला सुरुवात होत असून मुंबईत इंदू मिल इथलं बाबासाहेबांचं स्मारक लवकरच पूर्ण होईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यावेळी उपस्थित होते. गोरगरिबांना न्याय देणं हा बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा पुढे सुरू ठेवणार असल्याचं आठवले यांनी यावेळी सांगितलं. राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. जालना जिल्ह्यात गुरुवारी रात्री वादळी वारा आणि विजांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे 1364 हेक्टर क्षेत्रावरील पिकं बाधित झाली. यामध्ये बागायती 618 हेक्टर, जिरायती 310 हेक्टर तर 436 हेक्टरवरील फळपिकांचं नुकसान झालं असून 4 जनावरांचा मृत्यू झाला. परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात जोगवाडा इथं वीज कोसळून 1 बैल दगावला. बीड जिल्ह्यात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे निर्देश राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही गहू, मका तसंच कांदा या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं वृत्त आहे. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या पंढरपूरवाडी इथं खदानीतल्या पाण्यात बुडून आईसह 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. काल दुपारी ही दुर्घटना घडली. या प्रकरणी हसनाबाद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातल्या कारखान्यांना गाळपासाठी ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना वेळेत मोबदला देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी संबंधित कारखान्यांना दिले आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. खरीप नियोजनासाठी देशात 5 प्रादेशिक विभागांनुसार आखणी, केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती. रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा. आज रमजान ईद, 30 दिवसांच्या उपवासाची सांगता आणि 14 तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाला प्रारंभ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.